साहसी पेंगुइन,
der abenteuerlustige Pinguin,
एक जिज्ञासु पेंगुइन चिड़ियाघर में यात्रा करता है और विभिन्न जानवरों से मिलता है जैसे शेर, हाथी और जिराफ।
Ein neugieriger Pinguin reist durch den Zoo und trifft auf verschiedene Tiere wie Löwen, Elefanten und Giraffen.
वो प्रत्येक जानवर के नाम और विशेषताएं सीखता है।
Er lernt die Namen und Besonderheiten jedes Tieres kennen.
पेंगुइन सुबह अपनी यात्रा शुरू करता है।
Der Pinguin beginnt seine Reise am Morgen.
वो पहले एक बड़े शेर से मिलता है।
Er trifft zuerst auf einen großen Löwen.
शेर शानदार और गर्वित है।
Der Löwe ist majestätisch und stolz.
फिर पेंगुइन हाथी की ओर बढ़ता है।
Dann schlendert der Pinguin weiter zum Elefanten.
हाथी उसे एक दोस्ताना अभिवादन दिखाता है।
Der Elefant zeigt ihm einen freundlichen Gruß.
पेंगुइन इस स्वागत से बहुत खुश है।
Der Pinguin freut sich sehr über diesen Empfang.
बाद में वो एक लंबी जिराफ देखता है।
Später entdeckt er eine lange Giraffe.
जिराफ उसे ऊंचे पेड़ों के बारे में बताती है।
Die Giraffe erzählt ihm von den hohen Bäumen.
पेंगुइन उसकी ऊंचाई से मोहित होता है।
Der Pinguin ist fasziniert von ihrer Höhe.
जिराफ दोस्ताना है और खुशी से समझाती है।
Die Giraffe ist freundlich und erklärt gerne.
पेंगुइन अलविदा कहता है और आगे बढ़ता है।
Der Pinguin verabschiedet sich und geht weiter.
वो चिड़ियाघर के बाकी हिस्से को और भी देखता है।
Er erkundet den Rest des Zoos noch weiter.
पेंगुइन इस यात्रा पर कई रोमांच का अनुभव करता है।
Der Pinguin erlebt viele Abenteuer auf dieser Reise.
शाम को पेंगुइन थककर वापस लौटता है।
Am Abend kehrt der Pinguin müde zurück.
ये सैर उसके लिए एक अनुभव था।
Dieser Ausflug war für ihn ein Erlebnis.
वो अपने दोस्तों को रोमांचों के बारे में बताता है।
Er erzählt seinen Freunden von den Abenteuern.
दोस्त ध्यानपूर्वक सुनते हैं।
Die Freunde hören ihm gespannt zu.
हर कोई उसकी कहानियां और सुनना चाहता है।
Jeder will mehr von seinen Geschichten hören.
Max और उसकी टूटी हुई हाथ।
Max und seine gebrochene Hand.
जब Max एक पेड़ से गिरता है और अपना हाथ चोट पहुंचाता है, तब वो डॉक्टर के पास जाता है।
Als Max von einem Baum fällt und sich die Hand verletzt, besucht er den Arzt.
Emma की पाककला खोज यात्रा।
Emmas kulinarische Entdeckungsreise.
Emma एक स्थानीय बाजार में कई प्रकार के खाद्य पदार्थों के साथ जाती है।
Emma besucht einen lokalen Markt mit einer Vielzahl von Lebensmitteln.
वो विदेशी फल और सब्जियों के प्रकार खोजती है।
Sie entdeckt exotische Obst- und Gemüsesorten.
वो सीखती है कि नई सामग्रियों से सरल पकवान कैसे तैयार करें।
Sie lernt, wie man einfache Gerichte mit den neuen Zutaten zubereitet.
Emma को ताजे आमों का एक स्टॉल मिला।
Emma fand einen Stand mit frischen Mangos.
उसने एक आम सलाद बनाने का निर्णय लिया।
Sie beschloss, einen Mangosalat zu machen.
Emma ne salat ka swad chakha aur use swadisht paya.
Emma probierte den Salat und fand ihn köstlich.
Wo anya vyanjano ke prati utsuk ho gayi.
Sie wurde neugierig auf andere Rezepte.
Isliye Emma ne masalo ka ek stall dekha.
Emma besuchte daher einen Stand mit Gewürzen.
Wo haldi ka ek packet khareedna chahti thi.
Sie hätte gerne eine Packung Kurkuma gekauft.
मसाले हमेशा उसके भोजन को विशेष बनाते थे।
Gewürze machten ihre Gerichte immer besonders.
Emma स्थानीय भोजन के बारे में भी जिज्ञासु थी।
Emma war auch neugierig auf die typische lokale Küche.
एक व्यापारी ने उसे एक पारंपरिक भारतीय मिठाई दिखाई।
Ein Händler zeigte ihr eine traditionelle indische Süßspeise.
मिठाई का नाम गुलाब जामुन था।
Die Süßspeise hieß Gulab Jamun.
Emma ने स्वाद को अद्भुत पाया।
Emma fand den Geschmack ganz wunderbar.
अपने दौरे के अंत में Emma प्रेरित महसूस कर रही थी।
Am Ende ihres Besuchs fühlte sich Emma inspiriert.
वो पाक विविधता के बारे में और सीखना चाहती थी।
Sie wollte noch mehr über die kulinarische Vielfalt lernen.
शहर में नौकरियां, नौकरी के जीवन में एक दिन।
Berufe in der Stadt, ein Tag im Berufsleben.
पाठक विभिन्न पेशेवरों का पीछा करता है, डॉक्टर से आर्किटेक्ट तक, उनके कार्य दिवस के माध्यम से और उनके व्यवसायों में आवश्यकताओं और चुनौतियों के बारे में अधिक जानता है।
Der Leser begleitet verschiedene Berufstätige, von der Ärztin bis zum Architekten, durch ihren Arbeitstag und erfährt mehr über die Anforderungen und Herausforderungen in ihren Berufen.
सुबह एक डॉक्टर के साथ शुरू होती है, जो जल्दी अस्पताल पहुंचती है।
Der Morgen beginnt mit einer Ärztin, die das Krankenhaus früh erreicht.
उनके पहले काम में रोगी परीक्षण और आपातकालीन परामर्श शामिल हैं.
Ihre ersten Aufgaben bestehen aus Patientenuntersuchungen und Notfallkonsultationen.
सुबह के अनुष्ठान के बाद डॉक्टर अपनी टीम के साथ बैठक करती हैं.
Nach dem Morgenritual trifft sich die Ärztin mit ihrem Team zur Besprechung.
बैठक के बाद वो ऑपरेशन कक्षों में जल्दी करती हैं.
Nach der Besprechung eilt sie in die Operationssäle.
दोपहर में दृश्य एक आर्किटेक्ट की ओर बदल जाता है जो एक नई इमारत की योजना पर काम कर रहा है.
Am Nachmittag wechselt die Szene zu einem Architekten, der an einer neuen Gebäudeplanung arbeitet.
वो विभिन्न डिजाइन स्केच करता है और अपनी टीम के साथ उनकी चर्चा करता है.
Er skizziert verschiedene Entwürfe und besprecht diese mit seinem Team.
बैठक एक अभिनव प्रस्ताव के साथ समाप्त होती है जिसे आर्किटेक्ट अपने बॉस को प्रस्तुत करता है.
Die Sitzung endet mit einem innovativen Vorschlag, den der Architekt seinem Chef präsentiert.
शाम को वो अपने कार्यालय लौटता है ताकि वो संशोधनों को नोट कर सके.
Am Abend kehrt er zu seinem Büro zurück, um die Änderungen zu notieren.
वो रात में देर तक काम करता है ताकि अगले दिन की प्रस्तुति तैयार कर सके.
Er arbeitet bis spät in die Nacht, um die Präsentation für den nächsten Tag vorzubereiten.
दिन आर्किटेक्ट के लिए एक अच्छे प्रगति के साथ समाप्त होता है.
Der Tag endet für den Architekten mit der Zufriedenheit, einen guten Fortschritt gemacht zu haben.
पारिवारिक बंधन, यादों से भरी एक गर्मी.
Familienbande, ein Sommer voller Erinnerungen.
एक परिवार संयुक्त रूप से अपनी गर्मी की छुट्टियां बिताता है और पारिवारिक संबंधों को मजबूत करता है.
Eine Familie verbringt ihren Sommerurlaub gemeinsam und stärkt dabei die Familienbande.
इसमें मजेदार और भावनात्मक कहानियां बनती हैं जो साझा अनुभवों और परिवार और दोस्तों के महत्व को दर्शाती हैं.
Dabei entstehen lustige und emotionale Geschichten über gemeinsame Erlebnisse und die Bedeutung von Familie und Freunden.
शीर्षक: मौसम की घटनाएं, तूफान और धूप.
Titel: Wetterphänomene. Von Stürmen und Sonnenschein.
विवरण: कहानी असाधारण मौसम की घटनाओं का वर्णन करती है जैसे टॉर्नेडो, मानसून की बारिश और उत्तर लाइट्स, और उनके मनुष्यों के जीवन पर प्रभाव को उजागर करती है.
Beschreibung: Die Geschichte beschreibt außergewöhnliche Wetterphänomene auf der ganzen Welt, wie Tornados, Monsunregen und das Nordlicht, und beleuchtet deren Einfluss auf das Leben der Menschen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.